अथा तो विश्वजिज्ञासा। चक्री नेब्युलांच्या काठाकाठाने तो हिंडायचा पहायचा डोकावून पलीकडच्या ग्रहमालेमध्ये। नाही पहायचा नेब्युलाचे केंद्र केसाळ वणव्याने पिसाट झपाटलेले उकळणारा गंधकाग्नी ज्वालायमान। तिलाही विषयात रस वाटावा म्हणून त्याने प्रयत्न केले। खगोलशास्त्राची सचित्र पुस्तके आणली डझनांनी, पण व्यर्थ।
वातावरण, होय वातावरण,
एक दिवस तो उद्गारला।
होय वातावरण हेच महत्वाचे। आपण उद्या इथून हलायचे नारळीकरांनी नुकत्याच सोडलेल्या त्या ब्लॉकमध्ये।
टाळीसाठी सवयीप्रमाणे त्यानं आपला उजवा हात पुढे केला, पण ती खुर्चीमध्ये झोपलेली पाहून मागे घेतला। तिचा पदर जाग्यावर आणताना त्याला आठवले परस्परांच्या कक्षेत फिरणारे ते जोडतारे आणि नंतर सिग्नस एक्स एक। तोही झोपला। स्वप्नामध्ये त्याला दिसले गॅलिलिओ, कोपर्निकस, न्यूटन, आईन्स्टाईन पळापळी खेळताना लंबवर्तुळात लांब लांब चाललेले। केसाळ वणव्याने झपाटलेली कृष्णरंध्रे। त्याने स्वप्नांमध्येच खडसावले स्वतःला।
विश्वातील कृष्णरंध्रे असतात अदृश्य, मग ही दिसतात कशी? म्हणजे रुफिनीस पडतो खोटा, केळ्याची साल दोन गजांमधील फटीतून गेली तरच रुफिनी ठरणार खोटा। कोण, तारवाला, नोबेल पारितोषिक?
त्या धक्क्याने तो उजाडला नारळीकरांच्या जागेत। नव्या जागेत नव्या निश्चयानं त्याने ठरवले पहिल्याच रात्री तिला शास्त्राचा परिचय घडवायचा। पंख्याने भुरभुरणारे तिचे कपाळावरील केस पाहून त्याला झाले दूरस्थ ताऱ्यांकडून अँटेनावर येणाऱ्या चमत्कारिक संदेशासारखे। पण पुन्हा निश्चय करून तो म्हणाला,
आज तू शिरणार आहेस।
दामले मास्तरांचे जुने वाक्य त्याला आठवले,
शिरणार आहेस एका अद्भुत अनोख्या विश्वात।
दाराला कडी लावून ती त्याच्या पुढे येऊन बसली, अघळपघळ नेब्युला सारखी किंचित सुस्तावलेली।
हे अंतरिक्ष, हे सगळेच आहे अद्भुत।
ती अद्भुतातल्या भूताला दचकली।
विश्वांता इतकाच विश्वारंभही आहे गमतीचा। एक वाद विषय, लेमिटरच्या मताने विश्वाच्या सुरुवातीला सर्व विश्व होते दाटलेले एका महाणूत, त्याचा महास्फोट, त्यातून विश्व। बॉन्डीच्या मताने विश्व नेहमीच असते समस्थितीत, जुने सरते नवे भरते बाकी शून्य। आईन्स्टीनच्या मताने आपले विश्व आहे प्रसरणशील। काहींचे मत हे प्रसरण आकुंचन होत असते आलटून पालटून, पुन्हा महाणू, पुन्हा महास्फोट, पुन्हा विश्व, पुन्हा।
तोंडातली सुपारी थुंकून टाकून तो घोटभर पाणी प्यायला। तिला दिसली शुक्राची चांदणी समोरच्या खिडकीतून हिऱ्याच्या कुड्यांसारखी।
तारे जन्मतात तसेच मरतातही। प्रथम असतो एक जगद्व्याळ ढग थंड्या वायूचा, गुरुत्वाकर्षणाने जातो ओढला आपल्या केंद्राकडे, वाढतो दाब, वाढते तपमान।
आलेच,
म्हणून ती उठली, गेली स्वयंपाकघरात। दुधाच्या पातेल्यात बोट घालून ते घातले तिने तोंडात, ताक घालून लावले विरजण।
काय म्हणालो, वाढते तपमान। आतील अणूंचे होतात स्फोट, स्फुरणारी शक्ती करोडो वर्ष करते सामना गुरुत्वाकर्षणाशी, पण शेवटी होते पराभूत इंधन संपल्याने। गुरुत्वाकर्षणाचा होतो जय ताऱ्याच्या मृत्यूत। आपल्या सूर्याचेही होणार तेच 5 अब्ज वर्षांनी।
त्याला कशाचा हर्ष वाटावा तिला समजेना। चिंतातूर मनस्थितीत तिने घेतले आपले गुडघे आपल्या छातीजवळ आणि हाताची मिठी घालून त्यावर टेकली हनुवटी।
कुणी म्हणतात त्याआधीच त्याचा आकार जाईल वाढत आणि होईल एक महास्फोट। काही महासूर्यांचे भविष्य ठरते याहून वेगळे। मरण्यापूर्वी त्यांना येते प्रचंड चक्कर आणि त्यानंतर त्यांचे बनतात शुभ्र खुजे। त्या खुज्यांचे बनतात पुलसर आणि पुलसरांचे होते रूपांतर शेवटी कृष्णरंध्रात. त्यांनाच इंग्रजीत म्हणतात ब्लॅक होल्स. ब्लॅक होल्स ती असूनही नसतात दिसणारी, त्यांची घनता असते पराकाष्ठेची आणि गुरुत्वाकर्षण असते असीम. प्रकाशालाही घेतात आकर्षूद, करतात बंदिवान. असो, महासूर्याचेही होते पतन शेवटी कृष्णरंध्रात. कळलं?
ती म्हणाली.
आता संपलं का?
खरी मजा पुढेच आहे. क्वासार जातीचा एक तारा ॲलन संडेजला प्रथम आढळला 1665. त्यानंतर उमगले 201. ते असतात अचाट 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 दूर विश्वाच्या सरहद्दीवरील पेटते पहारेकरी. ठेवतात मोजून विश्वाची त्रिज्याच. त्यांच्यापासून आपणापर्यंत प्रकाश पोचायला 12 अब्ज वर्ष लागतात आणि प्रकाश एका सेकंदात जात असतो 1,86,200 मैल.
ती म्हणाली.
म्हणजे?
सांगतो ना, 1,200 कोटी.
म्हणजेच किती?
तेच सांगतो, 1,200 कोटी.
पण म्हणजे काय?
1,200
काय करता?
म्हणजे म्हणजे काय करतेस?
म्याव
कुर्र.
म्याव
कुर्र.